श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज मानव शांतीच्या शोधात भटकत आहे. या संत समागमामध्ये शांती मिळेल का? त्या आश्रमात स्वामी साधूंच्या आशीर्वादानं शांती मिळेल? शांती यज्ञ करून, जाणकाराकडून वास्तू शांती करून शांती मिळेल का? अशा अनेक प्रश्नांनी माणूस घेरलाय. पण आमच्या या कार्यक्रमाद्वारे आम्ही आपल्याला मदत करीत आहोत शाश्वत शांतीच्या मार्गानं कसं जावं याबद्दल. सुरुवातीला ऐकूया एक भक्तिगीत आणि त्यानंतर आपल्याला बायबल मधील इफिसकरस पत्र या पुस्तकाची ओळख करून देत आहेत सौ रोशना पीटर ह्या.
आमच्या जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या नावाचा जय जयकार करीत, तुला धन्यवाद देत आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. तू आमची मदत कर प्रभू, की आम्ही तुझे उपकार विसरू नयेत. तू आमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो, तूच आमच्या सर्व रोगांना बरे करतो. आमचा जीव विनाशकर्ततेतून तूने उद्धारलेला आहे. तूच आम्हाला दया व करुणा ह्यांचा मुगुट घालतो. खरोखर प्रभू तू महान आहेस. तू आमच्यावर कृपादृष्टी केलेली आहेस. आज आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीमध्ये तुझ्या समक्ष आलो आहोत, कारण आम्हाला माहीत आहे की तू आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माते आहोत हे तू आठवणीत ठेवतोस. आमची मदत कर की आम्ही तुझ्याशी सत्यनिष्ठ राहावे, प्रामाणिक राहावे आणि तुझ्या मार्गावर चालावे. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. प्रत्येक लहान थोर व्यक्तींवर आपली कृपादृष्टी कर. आज तू आमच्या सोबत हो आणि आमच्याशी बोल. आम्हाला हे वचन समजण्याकरिता मार्गदर्शन पुरेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिसकरांस पत्र ह्याच्या दुसऱ्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. आम्ही 10-17 ह्या वचनांमध्ये पाहिले की कशा प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित लोक आहोत, कशाप्रकारे ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला एक उच्च स्थान देण्यात आलेले आहे. 10-17 या वचनांमधील विरोध हा यहुदी व यहुदीतरांमधला आहे आणि त्या दोघांमध्ये येशू ख्रिस्ताला शांती असे करण्यात आले आहे. या दोघांमधली भिंत कुंपण, त्या दोघांमधले वैर मोडून टाकण्यात आले आहे. त्याने एक नवा मनुष्य निर्माण केला, आम्हाला ख्रिस्तामध्ये एकत्रित करण्यात आले आहे आणि त्याने आमच्यामध्ये शांती केली आहे. याचा अर्थ असा की आता आमची देवाबरोबर शांती झाली आणि आता आमची एकमेकांबरोबरही शांती व्हायला हवी. देवाचा समेट आधीच पूर्ण झाला आहे. तुम्ही जर त्याच्याकडे आलात तर तुमचा स्वीकार करण्यास तो तयार आहे. म्हणून करिंथकरास दुसरे पत्र 5 आणि 20 वचनात संदेश देण्यात आला आहे. करिंथकरास दुसरे पत्र 5 आणि 20 वचन, देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे. जर तुमचा देवाबरोबर समेट झाला असेल तर तुमचा प्रवेश एका नवीन शरीरात विश्वासणाऱ्यांच्या समूहात झाला आहे. आणि आता तुम्ही यहुदी आहात की यहुदी तर आहात ह्याने काही फरक पडत नाही, तुमच्या वर्णाने काही फरक पडत नाही. माणसाचे फक्त दोनच भेद आम्हाला करता येतील, ते म्हणजे ख्रिस्तामध्ये असलेले व ख्रिस्तामध्ये नसलेले. ख्रिस्तामध्ये आम्हा सर्वांचा समेट झालेला असल्यामुळे जे आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत ते आम्ही नवे लोक आहोत. त्या आमच्यामध्ये वर्णभेद, वंशभेद, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद किंवा प्रादेशिक भेद नाहीत. आमच्यामध्ये आर्थिक कुवतीमुळे भेदभाव निर्माण होत नाही, तर आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत व एका पातळीवर आहोत. पवित्र शास्त्र आम्हाला गलतीकरास पत्र 3:26-28 या वचनांमध्ये सांगते. गलतीकरास पत्र 3:26-28 वचने, ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेलेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. ख्रिस्ताने आम्हाला केवळ आमच्या पापांमधून, मृत्यूतून व सैतानाच्या तावडीतून मुक्त केले नाही, तर त्याने आम्हाला आमच्यातल्या भेदभावांमधूनही मुक्त केले आहे. त्याने आम्हाला एक नवीन शरीर, एक विश्वासणाऱ्यांचा समूह असे बनवले आहे. मी जगभरातल्या 18 पगड जाती, जमाती, आदिवासी व उच्चवर्णीय लोक अशा भेदांकडे पाहते तेव्हा मला असे वाटते की माणूस कलहप्रिय आहे की काय, कारण ख्रिस्ताने आपल्या रक्ताकरवी सर्वांमध्ये समेट घडून आणला असला तरी माणसे सतत एकमेकांसमोर वेगवेगळ्या भिंती उभ्या करून सतत भांडत राहतात. तुमच्यापैकी कोणी जर असे म्हणत असेल की मी पाप करीत नाही आणि तो जर असल्या भेदभावांना मानून त्यांना खतपाणी घालत असेल तर तो देवाविरुद्ध व मानवाविरुद्ध अपराधच करीत आहे. प्रामाणिकपणाने विचार करून स्वतःशीच ठरवा की तुम्ही असला भेदभाव पाळणारे, मानणारे किंवा त्यामुळे छळ सहन करणारे आहात काय. ख्रिस्ताने हा भेदभाव आपल्या पवित्र रक्ताने मिटवला आहे. आज जर तुम्ही त्याच्याकडे याल तर तो तुम्हाला त्या भेदभावाच्या बंधनातून मुक्त करण्यास, तुमची देवाच्या कुटुंबात स्थापना करण्यास सिद्ध आहे. आपण पाहिले की विश्वासणाऱ्यांचा समूह म्हणजे मंडळी हे देवाचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या बांधकामासाठी काय साधन सामग्री लागते ते आपण पाहिले. पापात व अपराधात मरण पावलेल्यांना देवाने ख्रिस्तामध्ये उठविले व स्वर्ग लोकी बसवले. त्यांचे तारण कृपेने ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे झाले. या तारण पावलेल्या विश्वासणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे जिवंत धोंडे हे देवाच्या मंदिरास आवश्यक असलेली सामग्री आहे हे आपण पाहिले. आता आपण पाहत आहोत की देवाच्या या मंदिराची रचना किंवा बांधकाम कशाप्रकारे होत आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेल्या समर्पणाच्याद्वारे यहुदी व यहुदीतर असा भेद मिटवला गेला आणि त्या दोघांमध्ये समेट करण्यात आला. यहुदी तर हे ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाहीन व जगात देवहीन असे होते आणि यहुदींजवळ या सर्व गोष्टी होत्या. परंतु ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे हा भेद मिटवला. इफिसकरास पत्र दुसरा अध्याय 17 वचनामध्ये आपण वाचतो, आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. या उताऱ्याचा भर ख्रिस्ताच्या गौरवी व्यक्तिमत्वावर आहे. त्याने वधस्तंभाच्या द्वारे फक्त शांती घडविली नाही, परंतु जे त्याच्यावर भाव ठेवतात, विश्वास ठेवतात, त्यांना ख्रिस्तामध्ये ठेवल्या जाते व ते नवीन व्यक्ती बनतात. मुळात देवाने यहुद्यांना इतर राष्ट्रांपासून वेगळे करून त्यांच्यात फरक केला होता. परिणामतः यहुद्यांमध्ये या गोष्टींमुळे आत्मिक अहंकार निर्माण झाला आणि शेवटी यहुदी व यहुदीतर यांच्यामध्ये तिरस्कार निर्माण झाला. जेव्हा यहुदी व यहुदीतर यांना ख्रिस्तामध्ये एक केला जाते तेव्हा त्यांच्यामध्ये शांती निर्माण होते. त्यांच्या या नवीन स्थानामुळे फक्त शांती निर्माण होत नाही तर आणखी काही नवे अस्तित्वात आल्यामुळे शांती निर्माण होते. पॉल या आणखी नवे असलेल्यांना नवीन माणूस म्हणून ओळखतो. याच कारणासाठी पॉल करिंथकरास पहिले पत्र 10 आणि 32 वचनात म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 10 32 वचन, यहुद्यास हेलेन्यास व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखविणारे होऊ नका. मंडळी हा तो नवा माणूस आहे. यहुदी तरांना यहुद्यांच्या दर्जाप्रत आणल्या गेले आहे असे नाही, तर देवाने दोघांनाही वरच्या पातळीवर आणले आहे. क्रिसोस्टम या सुरुवातीच्या मंडळीच्या एका पुढाऱ्याने ही गोष्ट अशी मांडली आहे. त्याला असे म्हणावयाचे नाही की त्याने आम्हाला त्यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाप्रत नेले आहे, परंतु त्याने आम्हाला व त्यांना त्याहीपेक्षा अधिक वरच्या दर्जापर्यंत नेले आहे. मी आपणाला एक उदाहरण देते. कल्पना करूया की दोन पुतळे आहेत, एक चांदीचा आहे आणि दुसरा शिशाचा आहे. दोन्ही पुतळे विरघळवले जातात आणि दोन्ही सोन्याचे होतात, म्हणून अशा प्रकारे त्याने दोन्हींना एक बनवले आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये कसे एक केले जातो ह्याचे हे एक सुंदर उदाहरण आहे. माझा वैश्विक बंधुत्व व देवाचे वैश्विक पितृत्व यावर विश्वास नाही. माझ्यामध्ये ते एक भयंकर पाखंडी मत आहे. जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांनीच खरे बंधुत्व निर्माण होते असा माझा विश्वास आहे. एखाद्या व्यक्तीची कातडी अगदी माझ्या कातडीसारखी असू द्या, पण जर ती ख्रिस्तात नाही तर ती माझा भाऊ किंवा बहीण लागत नाही. परंतु एखाद्या व्यक्तीचा रंग अगदी शिशाप्रमाणे काळा असेल व ती ख्रिस्तामध्ये असेल तर ती माझा भाऊ किंवा बहीण लागते. आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन व्यक्ती आहोत. ही मंडळीची रचना आहे व देवबाप हे बांधकाम करीत आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांनी विशेष रीतीने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. जर आम्ही आपसात भेदभाव ठेवतो तर आम्ही पवित्र आत्म्याला दुखावतो व आम्ही ख्रिस्तात एक असावे हा देवाचा संकल्प रद्द ठरवतो. ऐक्य न पाळल्याने आम्ही आमच्या जुन्या दैहिक स्वभावाला वाव देतो. लक्षात घ्या की ख्रिस्ताने त्याच्या महायाजकीय प्रार्थनेत ही गोष्ट परमपित्याजवळ मागितली होती की जसा तो व पिता एक आहेत तसे आम्हीही त्याच्यामध्ये एक होऊन पूर्ण व्हावे. तुमची तुमच्या शेजाऱ्यांविषयी मंडळीतील इतर बंधू भगिनींविषयी काय वृत्ती आहे? ती ख्रिस्तामधील ऐक्याची आहे काय? तुम्ही जेव्हा बंधूचे मिळणे मधुर हे गीत उपासनेच्या वेळेस गाता तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घेऊन प्रामाणिकपणाने हे गीत गाता काय? परमेश्वर तुमचे हेतू व विचार यांचा परीक्षक आहे. कित्येकदा विवाह जुळवीत असताना अनेकदा विश्वासणारेही अमुक एका प्रांतातला अमुक एका जातीतून ख्रिस्ती झालेला वर नको किंवा अमुक एका वर्णाची मुलगी नको असले बारकावे करताना दिसतात. एवढेच काय तर आम्ही उच्च वर्णीय ख्रिस्ती आहोत अशी वृथापुषारके मारताना आढळतात, किंवा आम्ही दलित ख्रिस्ती आहोत असे म्हणून अकारण निषेध व विरोधाची भूमिका घेतात. श्रोत्यानो, जर ख्रिस्ताने आपल्या पवित्र रक्ताने आमचे गतजीवन पुसून टाकले आहे, आम्हाला त्याच्यामध्ये नवीन उत्पत्ती केली आहे, तर असला भेदभाव करणे कितीतरी चुकीचे आहे. हे मी विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांविषयी म्हणत आहे, कारण जे आपल्या विश्वासाने ख्रिस्ताकडे वळले आहेत, ज्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे, तेच फक्त ख्रिस्तामध्ये एक आहेत व देवाचे पुत्र व कन्या असे स्वतःला म्हणून घेऊ शकतात. जे उंजळभर धान्यासाठी, नोकरीसाठी, आर्थिक सहाय्यासाठी ख्रिस्ती झाले आहेत, त्या नामधारी ख्रिस्ती लोकांमध्ये व ख्रिस्तीतर लोकांमध्ये पवित्र शास्त्र काही एक भेदभाव करीत नाही. पवित्र शास्त्र फक्त एकच भेद लक्षात घेते, तो भेद म्हणजे तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात की ख्रिस्तविरहित आहात. आणि जर ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात तर तुमच्यामध्ये व इतर विश्वासणाऱ्यांमध्ये इतर कोणताही भेदभाव नाही, कारण ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक करण्यात आले आहे. आणि तुम्ही जर ख्रिस्ताच्या आज्ञेत चालता तर तुम्ही हा भेदभाव करणार नाही. जे ख्रिस्त विरहित आहेत त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे भेदभाव आहेत व त्यांच्यामध्ये कधी ऐक्य व सामंजस्य येण्याची शक्यता नाही, कारण त्यांनी शांतीचा राजपुत्र व आमचा समेट घडविणारा मध्यस्थ येशू ख्रिस्त याला स्वीकारलेले नाही. विश्वासणाऱ्यांची मंडळी असे हे मंदिर देव रचत आहे. यहुदीतरांना यहुद्यांच्या पातळीवर आणण्यात आले असे म्हणण्याऐवजी यहुद्यांना यहुदीतरांच्या पातळीवर आणण्यात आले असे कोणी म्हणेल, कारण या दोघांची स्थिती एकच आहे आणि ती पापात असण्याची स्थिती आहे. खरे तर आम्ही सर्व आदामाचे पुत्र व कन्या, सर्व पापी भाऊ बहिणी आहोत. पॉल रोमकरासपत्रे 3:9 म्हणतो, रोमकरासपत्र 3:9, तर मग कसे आपण श्रेष्ठ आहो काय? मुळीच नाही, कारण यहुदी व हेलेनने ही उभयता पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेविला आहे. याच स्थितीमध्ये आम्ही सर्व आहोत, ज्या शांतीविषयी इफिसकरास लिहिलेल्या पत्राच्या दुसऱ्या अध्यायात लिहिलेली आहे ती शांती यहुदी व यहुदीतर यांच्यातली आहे. जेव्हा यहुदी व यहुदीतर ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पापी आणि अपराधी म्हणून येतात तेव्हा त्यांना नवीन उत्पत्ती बनवल्या जाते. ते नवीन व्यक्ती ख्रिस्ताचे शरीर, पवित्र आत्म्याचे मंदिर बनतात. मोशेच्या निवास मंडपानंतर जे जुन्या करारातील मंदिर आपण पाहतो त्यामध्ये आपल्याला आडभिंती आढळतात. तीन विभागांसाठी तीन प्रवेशद्वारे होती. ते विभाग म्हणजे बाहेरील अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान होय. त्यानंतर याजक, यहुदी स्त्रिया व यहुदीतर यांच्याकरिता वेगवेगळे विभाग करण्यात आले होते. ख्रिस्ताने त्याच्या मृत्यूद्वारे आच्छादन दूर केले. तो मार्ग म्हणजे बाहेरील अंगण, सत्य म्हणजे पवित्र स्थान व जीवन म्हणजे परमपवित्र स्थान बनला. आता आम्ही ख्रिस्ताद्वारे आलो व आम्ही थेट देव जो पिता याच्या समक्षतेमध्ये प्रवेश केला आहे. जे त्याच्याकडे आले त्यांना त्यांच्या छोट्या विभागांमधून काढून ख्रिस्तामध्ये स्थापण्यात आले, नवीन मंदिरात स्थापण्यात आले जिथे वेगवेगळे विभाग किंवा भेदभाव नाहीत. ख्रिस्ताचा वधस्तंभ आड भिंती कुंपणे नष्ट करतो. यहुदीतरांना जे फार दूर म्हणजे देवापासून दूर आहेत त्यांना सुवार्ता सांगितल्या जाते आणि जे देवाच्या जवळ आहेत त्यांना यहुद्यांनाही सांगितल्या जाते. किती सुंदर चित्र आहे हे. आता आपण 2:18 वाचूया. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. हे छोटेसे वचन फार अर्थपूर्ण आहे. ते एखाद्या अणुप्रमाणे आहे. त्यामध्ये त्रैक्याचा समावेश आहे. आपण ते परत वाचूया. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. यहुदी व यहुदीतर दोघेही पापी म्हणून वधस्तंभाच्या पायथ्याशी एकाच पातळीवर आहेत. त्यात भर म्हणजे दोघांनाही ख्रिस्तामध्ये देवाजवळ जाण्याचा सारखाच मार्ग आहे किंवा एकच मार्ग आहे. आणि कोणत्याही मानवासाठी हा एक विशेष हक्क आहे. पॉल रोमकरासपत्र याच्या 5:1 विश्वासाद्वारे न्यायपण हा फायदा सर्वांनाच उपलब्ध आहे हे स्पष्ट करतो. आम्हाला ख्रिस्ताद्वारे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि ही गोष्ट अद्भूत आहे, सुंदर आहे. मला वाटतं की आता देवाच्या समक्षतेमध्ये जाण्यासाठी आम्ही कसेही जाऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे पित्याकडे जाणे हा एक विशेष हक्क आहे. कोणाही विश्वासणाऱ्याला दुसऱ्या विश्वासणाऱ्या इतकाच देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा आहे. सर्व विश्वासणारे देवासमोर ख्रिस्त येशूमध्ये पवित्र याजक आहेत. त्यांच्यासाठी त्याच्याकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे. श्रोत्यानो, आज कदाचित तुमच्यापैकी अनेक जण देव या संकल्पनेविषयी गोंधळात असतील, अनेक त्याचा शोध घेत असतील. तुमच्यापैकी अनेकांनी ख्रिस्त जिवंत आहे असे ऐकले असेल, मला स्वतःला येशू ख्रिस्त सापडेपर्यंत किंवा त्याने मला शोधून आपल्या हातात घेईपर्यंत माझी स्वतःची ही स्थिती तशीच होती. मी नक्की कोण आहे याविषयी मला संभ्रम होता व इस्रायलाच्या देवाकडे मी यहुदी नसताना कशी जाऊ शकते हा बिकट प्रश्न माझ्यासमोर होता. यहुद्यांचा परमेश्वर जिवंत आहे, तो प्रार्थना ऐकतो. त्याने पुरातन काळी महान चमत्काराची कृत्ये केली हे मी ऐकले होते. म्हणून आपल्या मृत्यू व जीवनाविषयीच्या प्रश्नांकरिता मी त्याच्याकडे जावे असे मला प्रकर्षाने वाटले, तरी मार्ग माहीत नव्हता. मी यहुदी नाही व त्यामुळे मी त्या देवाला माझा देव म्हणू शकत नाही असे मला वाटत होते. परंतु जेव्हा मी विश्वासाने या यहुद्यांच्या देवाच्या पुत्राचा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, तेव्हा मला समजले की यहुद्यांचा देव हा माझाही देव आहे. तो माझा निर्माणकर्ता आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशूला ह्या पृथ्वीवर फक्त यहुद्यांकरिता पाठविले नाही, तर त्याने त्याला यहुदीतरांसाठीही म्हणजे तुमच्या व माझ्यासारख्या लोकांकरिताही पाठवले. व त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याचा स्वीकार करणाऱ्यांना त्याने खऱ्या देवाचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार दिला. आता आम्हाला इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे जाण्यासाठी यहुदी असण्याची गरज नाही, तर त्याने आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जो मार्ग सिद्ध केला आहे त्या मार्गाने आम्ही ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. खरोखर ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती विश्वास हा मानवाने घेतलेला देवाचा शोध नाही किंवा मानवाने देवाकडे जाण्यासाठी शोधलेला मार्ग नाही, तर तो देवाने मानवापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला मार्ग आहे. तुम्हाला देवाकडे यायचे असेल तर तुम्ही त्याच्याकडे स्वतःच्या मार्गाने येऊ शकणार नाही. तुम्हाला त्याच्याच मार्गाच्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्याद्वारेच यावे लागेल. आतापर्यंत आपण देवाचे मंदिर म्हणजे मंडळी हिच्या बांधकामासाठी असलेली साधन सामग्री, ती बांधण्याची पद्धत या दोन महत्वाच्या विभागांचा अभ्यास केला. आता आपण तिसऱ्या विभागाचा अभ्यास करणार आहोत. या विभागाचे शीर्षक आहे बांधकामाचा अर्थ. या संदर्भात इफिसकरासपत्र दुसरा अध्याय 19 व 20 वचने आपण वाचूया. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्ट ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. पॉल या ठिकाणी यहुदीतर विश्वासणाऱ्यांना आठवण करून देत आहे की जरी ते परके व देवापासून दूर पडलेले असे लोक होते, तरी आता त्यांची सध्याची स्थिती फार चांगली आहे. आता ते परके व परदेशीय राहिलेले नाहीत, ते आता पवित्र जनांचे एक राष्ट्र आहेत. पवित्र जन हे जुन्या करारातील पवित्र जनांच्या संदर्भात नाही. यहुदीतर विश्वासणारे हे नवीन करारातील यहुदी पवित्र जनांच्या बरोबरचे सोबतीचे नागरिक, ख्रिस्ताच्या शरीराचे दुसरे अवयव आहेत. ते कुटुंबातले लोक आहेत. नोकर म्हणून नाही, तर नातेवाईक म्हणून, देवाच्या कुटुंबातील सभासद म्हणून आहेत. ते त्याची फार प्रिय लेकरे आहेत. योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय 12 व्या वचनात वचन काय सांगतं पहा. मुलांनो, मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नामामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. आम्ही मुले आहोत हे एक नवीन नाते आहे व जुन्या कराराला माहीत नसलेले असे हे नाते आहे. दावीद जरी देवाच्या मनासारखा माणूस होता, तरी त्याला देवाने माझा सेवक दावीद असेच संबोधले. तसेच गणनाचे पुस्तक 12 व्या अध्याय 7 व्या वचनात देवाने मोशेला सुद्धा सेवक अशी संज्ञा वापरली. आता हे नागरिकत्व इस्रायलमधले आणि या पृथ्वीवरच्या एरुश्लेमेचे नाही, तर ते स्वर्गातील आहे. फिलिपेकरासपत्र 3 अध्याय 20 व्या वचनात पॉल म्हणतो, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येईल याची आपण वाट पाहतो. आता आपण सोबतीचे नागरिक आहोत, आम्ही आता स्वर्गाचे आहोत. पॉल म्हणतो, प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात. ही गोष्ट महत्वाची आहे. तिचा अर्थ असा नाही की प्रेषित व संदेष्टे हेच पाय आहेत, तर त्याचा अर्थ असा की त्यांनी पाया घातला आहे. सुरुवातीच्या मंडळीने तिच्या सिद्धांताची स्थापना प्रेषितांवर केली. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 व वचन सांगतं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 वचन, ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. संदेष्टे कोण याविषयी 20 व्या वचनात पुष्कळ लिहिले आहे. हे संदेष्टे नवीन करारातले संदेष्टे आहेत की जुन्या करारातील आहेत. प्रेषित व संदेष्टे यांना एकाच वर्गवारीत सादर करण्यात आल्यामुळे असं वाटतं की ते नवीन करारातील संदेष्टे असावेत. मला वाटतं की तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करताना ही गोष्ट दृढ केली जाईल. पॉल पुढे म्हणतो की ख्रिस्त हाच कोनशिला आहे. यावरून ख्रिस्त या खडकावर मंडळीची उभारणी झाली ही गोष्ट प्रकट होते. पॉलाने ही गोष्ट करिंथकरास पहिले पत्र तिसरा अध्याय आणि अकराव्या वचनात स्पष्ट केली आहे. करिंथकरास पहिले पत्र तिसरा अध्याय अकरावे वचन. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. देवाच्या मंडळीचा पाया स्वतः येशू ख्रिस्त आहे. तो मंडळीची कोनशिला आहे. संदेष्टे व प्रेषित यांनी जो सिद्धांताचा व शिक्षणाचा पाया घातला, त्यावर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची मंडळी बांधल्या जात आहे. ख्रिस्ती विश्वासणारे त्या बांधकामातले जिवंत धोंडे आहेत. श्रोत्यानो, तुमची स्वतःची आत्मिक स्थिती कशी आहे? तुम्ही पवित्र आत्म्याचा वास असलेली व्यक्ती आहात काय? देवासाठी रचल्या जात असलेल्या मंदिराचा एक जिवंत धोंडा आहात की एक निर्जीव निरुपयोगी टाकून दिलेला बाजूला पडलेला धोंडा आहात? आपल्या आत्मिक स्थितीचे परीक्षण करा. ख्रिस्ताकडे अजूनही वळला नसाल तर आता त्याच्याकडे वळण्यास विलंब लावू नका. पुढे तो विसाव्या वचनात काय म्हणतो पहा. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. आपण करिंथकरास पहिले पत्र याच्या तिसऱ्या अध्यायातही यावरील वचनाला पुष्टी देणारे वचन वाचले. श्रोतनो, हे सत्य विश्वासणारे व अविश्वासणारे या दोन्हींकरिता फार महत्वाचे आहेत. येशू ख्रिस्ताने मंडळीची उभारणी केल्याला आता जवळजवळ 2000 वर्षे लोटली आहेत. या 2000 वर्षांच्या दरम्यान अनेक ख्रिस्तविरोधी राजांनी, सम्राटांनी, शासनांनी मंडळीवर जीवघेणे आघात केले. मंडळीची स्थापना झाली त्या शतकातच मंडळीचा पूर्ण उच्छेद करण्यासाठी मंडळीचा म्हणजे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा अतोनात छळ झाला. परंतु तरी सुद्धा आम्हाला दिसतं की परमेश्वराने आपल्या सामर्थ्यामध्ये मंडळीची रक्षा केली आहे. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.